चीनीमंडी.com पॉडकास्ट
1.3 करोड आयकर दाते करण्याचं सरकारचं लक्ष. चालू आर्थिक वर्षामध्ये 1.3 करोड आयकर दाते करण्याचं सरकारचं लक्ष असल्याची माहिती वित्त मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत दिली. गेल्या वर्षी 1.1 करोड नवीन आयकरदात्यांची संख्या होती. 2018-19 मूल्यांकन वर्षामध्ये 8.44 कोटी करदाते होते. ज्यांनी 2018-19 मध्ये कर परतावा भरलेला नाही पण 2017-18 आर्थिक वर्षादरम्यान हा परतावा कापून घेतलेल्या सर्व व्यक्तींचा 2018-19 आर्थिक वर्षातील मूल्यांकनात समावेश केला आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्रीकृत नॉन फाइलर मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे कर न भरणारे ओळखणं, संभाव्य कर परतावा न भरणारे ओळखण्यासाठी विशिष्ट धोरणं तयार करणं आणि त्याचं पालन, या अंमलबजावणीसाठी वैधानिक नोटीस जारी करणं यासह विविध योजना राबवल्या जात आहेत.